भाग 15 यसुचे चमत्कार। मार्क 8:22-26, मरकस 5:35-43, मरकस 6:45-52। येसूजवळ देवाची महान शक्ती होती। त्याने खूप सारे चमत्कार केले। त्यांनी रोगांना चांगले केले आणि आंधळ्याला दृष्टी दिली। मेलेल्या लोकांना त्यांनी जिवंत केले। मेलेले जिवंत झाले। त्यांनी वादळाला शांत केले। पाण्यावर चालले तेव्हा लोकांनी त्या चमत्काराला पाहिले आणि कितीतरी लोकांनी विश्वास केला की तो देवापासून आला आहे। जे काय येसूनी म्हटले केले ते सर्वे आश्चर्यच झाले। येसूजवळ आपली मदत करण्यासाठी समर्थ आहे।